नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. पुण्याजवळ कोरेगाव भीमा इथं आज शौर्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्तानं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पेरणे फाटा इथल्या विजय स्तंभाला अभिवादन केलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केलं. शौर्य दिनानिमित्त लाखो अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी काल रात्रीपासूनच कोरेगाव भीमामध्ये दाखल झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 5,000 पोलीस ड्रोन आणि पोलीस टॉवरच्या माध्यमातून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून अनुयायांसाठी सुविधा, मोफत बस सेवा आणि पुस्तक स्टॉल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. स्किलिंग फॉर एआय रेडीनेस या कार्यक्रमात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्किल द नेशन या राष्ट्रीय अभियानाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात देशातले तरुण, विद्यार्थी आणि कार्यरत मनुष्यबळ एआयसाठी सज्ज व्हावं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यावेळी एआय फॉर बिगिनर्स हे विशेष सत्रही आयोजित करण्यात आलं असून एआय विषयी मूलभूत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या पुढाकारातून राबवण्यात येणारा हा उपक्रम डिजिटल इंडिया आणि भविष्यकालीन रोजगार संधींसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. देशासाठी सक्षम शस्त्र निर्मिती करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या संस्थेतले शास्त्रज्ञ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आपण सर्वजण करत असलेली मेहनत महत्वपूर्ण असल्याचं राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआय व्यवहारात 2025 डिसेंबरपर्यंत मोठी वाढ झाली असून 21.63 अब्ज रुपयांचे व्यवहार झाले असल्याचं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशननं म्हटलं आहे. 2024 तुलनेत गेल्या वर्षभरातली ही वाढ 20% म्हणजे 28 लाख कोटी रुपये इतकी आहे. नवीन वर्षाच्या आजच्या पहिल्या दिवशी देशभरातल्या विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी असूनही उज्जैन इथं श्री महाकालेश्वराच्या भस्मारतीसाठी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. वाराणसी, अयोध्या, मथुरा, वृंदावन यासह राज्यातल्या शिर्डी, पंढरपूर, मुंबईत सिद्धिविनायक या मंदिरांमध्येही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन अधिनियम 2025 आजपासून अंशतः लागू झालं आहे. या अधिनियमातल्या काही बाबी लागू होण्यासंबंधी केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. खेळाडूंच्या कल्याणासाठी खेळ प्रशासनात पारदर्शकता, जबाबदारी, नैतिक आचरण आणि सुशासनाला प्रोत्साहन तसंच चालना देणं हे या विधेयकामागचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. क्रीडा प्रशासनाच्या संरचनेत सकारात्मक परिवर्तन सुनिश्चितता हे देखील या विधेयकाचं उद्दिष्ट असल्याचं क्रीडा मंत्रालयानं म्हटलं आहे. दिल्लीमध्ये आज सकाळी दाट धुकं असल्यानं दृश्यमानता कमी झाली असून अनेक रेल्वेगाड्या उशिरानं धावत आहेत. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिल्लीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या 45 अधिक गाड्या उशिरानं धावत आहेत. दरम्यान दिल्लीतली हवेची गुणवत्ता अतिशय खराब या श्रेणीमध्ये कायम आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार आज सकाळी 9 दिल्लीचा हवामान निर्देशांक 371 इतका नोंदवण्यात आला. राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं सर्व महानगरपालिकांमध्ये दाखल झालेल्या एकंदर उमेदवारी अर्जांबाबत माहिती दिली. त्यानुसार राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या 1893 प्रभागांमधून 2,869 जागांसाठी 33,606 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उद्या दुपारी 3 अर्ज मागे घेता येतील. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक आणि सेवा धोरण 2025 अंतर्गत परभणी जिल्ह्याचा उदयोन्मुख जिल्हा म्हणून समावेश करण्यात आला आहे. नवीन धोरणांनुसार परभणी जिल्ह्याचा समावेश झोन 1 झाला असून परभणीतल्या गुंतवणूकदारांना विशेष प्रोत्साहन सवलती मिळणार आहेत. या निर्णयामुळे नवीन उद्योग, गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि स्थानिक आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक मागासलेपणाचा विचार करून जिल्ह्याला विशेष झोन दर्जाची मागणी केली होती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10.